आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या नागपूर, भंडारा गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली चिमूर आणि रामटेक या पाच मतदारसंघात 5 वाजेपर्यंत सरासरी 54.86% मतदान. थीम बेस्ड मतदान केंद्र आणि मतदारांच्या उत्साहानं मतदानाचा दिवस ठरला वैशिष्ट्यपूर्ण. विदर्भातील विकास प्रकल्पांमुळे आता विदर्भ मागासलेपणातून पुढे जात असल्याचं पंतप्रधान आणि भाजपाचे वरिष्ठ नेते नरेंद्र मोदी यांचं वर्ध्यात प्रतिपादन. आणि 43.3° सेल्सिअस कमाल तापमानासह अकोला जिल्हा विदर्भात सर्वाधिक उष्ण. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान आज संपन्न होत आहे. या टप्प्यात 17 राज्यं आणि 4 केंद्रशासित प्रदेशांमधल्या 102 मतदारसंघांचा समावेश आहे. राज्यातल्या नागपूर, भंडारा गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली चिमूर आणि रामटेक या 5 मतदारसंघात आज 5 वाजेपर्यंत सरासरी 54.85% मतदान झालं. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत नागपूर मतदारसंघात 47.91%, भंडारा गोंदियात 56.87%, चंद्रपूर इथं 55.11%, गडचिरोली चिमूर इथं 64.95%, तर रामटेक मतदारसंघात 52.38% मतदान झालं. आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार नागपूर लोकसभा क्षेत्रातील नागपूर पूर्व मतदारसंघात सर्वाधिक 51.17% इतकं मतदान झालंय. तर रामटेकमध्ये उमरेड या मतदारसंघात सर्वाधिक 60.74% एवढं मतदान झालंय. तत्पूर्वी नागपूर जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांनी मतदान वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली.
आज 19 तारखेला नागपूर रामटेकमध्ये मतदान आणि जोशमध्ये चालू झालेलं आहे. एक वर्षापासून जे आम्ही मिशन डिस्टिंक्शनसाठी जे आमचं पूर्ण टीम काम करत आहेत ते आपल्याला आज अचीव करायचं आणि आम्हाला भरोसा आहे 75% हे एम आपण गाठून नागपूरला डिस्टिंक्शनमध्ये नक्कीच पास आपण करू.
रामटेकमध्ये सर्वाधिक 28, नागपुरात 26, भंडारा गोंदियात 18, चंद्रपूरमध्ये 15, गडचिरोली चिमूरमध्ये 10 उमेदवार रिंगणात आहे. या 5 लोकसभा मतदारसंघात 95,70,713 मतदार आहे. त्यापैकी 9,416 मतदारांनी टपालाद्वारे तर 6,630 जणांनी घरून मतदानाचा पर्याय स्वीकारलाय. सर्वच मतदारसंघांमध्ये उमेदवारांसह नामवंत व्यक्तींनी मतदान केलं. यामध्ये महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी, महाविकास आघाडीचे विकास ठाकरे, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भंडारा गोंदिया मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार प्रशांत पडोळे, भाजपा उमेदवार सुनील मेंढे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजपाचे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश आहे. याशिवाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार, नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ रवींद्रकुमार सिंघल, स्वीपच्या नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम, खासदार अशोक नेते, आमदार डॉ देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील आपापल्या मतदान केंद्रांवर मतदान केलं. गडचिरोली पंचायत समिती इथे पिंक मतदान केंद्राला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग यांनी भेट दिली. आज पूर्व विदर्भातील 5 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडलं. यंदाचं मतदान विविध कारणांमुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरलं. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत मतदानाचा कालावधी होता. मात्र गडचिरोली लोकसभा क्षेत्रातील 4 मतदारसंघात आमगाव, आरमोरी, गडचिरोली अहेरी आणि भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील अर्जुनी मोरगाव इथे ही वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत होती. जगातील सर्वात कमी उंचीची महिला ज्योती आमगेनं संपूर्ण परिवारासह नागपुरात मतदान केलं. याशिवाय लग्न समारंभात असलेल्या अनेक कुटुंबियांनी आवर्जून मतदान केल्याचं आज दिसून आल्याचं आमच्या नागपूरच्या प्रतिनिधीनं कळवलंय. नागपूर जिल्हा प्रशासनाद्वारे सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी याकरता थीम बेस्ड मतदान केंद्रांची स्थापना विविध ठिकाणी करण्यात आली. या अंतर्गत नागपुरातील पाचपावलीतील सिंधू महाविद्यालयात इंद्रधनुष्य ही थीम घेऊन तृतीय पंक्तींसाठी विशेष मतदान केंद्र उभारण्यात आलं, तर शंकरनगर इथं सरस्वती विद्यालयात मतदान केंद्र टेक्स्टाईल या थीमवर आधारित होतं. इथं विविध वस्त्र उद्योगातील हातमागाचं कापड तसंच कलाकृतींच्या वस्तू प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या, तर रामटेकच्या कट्टा ब्लॉकमधील मतदान केंद्र जंगल आणि आदिवासींच्या संस्कृतीवर आधारित होतं. गडचिरोली शहरात नवमतदार दिव्यांग वृद्ध मतदारांची मतदार रथामध्ये बसवून वाजत गाजत मिरवणूक काढून मतदान केंद्रांपर्यंत त्यांना नेण्यात आलं. गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा इथं पोलिसांनी हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं 3 अतिरिक्त इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र पाठवली. वेळेवर बिघाड झाला तर ही मतदान यंत्र वापरण्यासाठी राखीव ठेवण्यात आली. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी आज गडचिरोली इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर नगरपालिका शाळेत मतदान केलं. आरमोरी तालुक्यातील वैरागाड इथं मंजुळाबाई श्रीराम ढेंगरे यांनी वयाच्या 95व्या वर्षी मतदानाचा हक्क बजावला. भंडारा जिल्ह्यातल्या मोहाडी तालुक्यात खुशारी गावात श्रीहरी गायधने या वरानं लग्न करण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावला. भंडारा जिल्ह्यात बेला इथल्या मतदान केंद्रावर उभारलेल्या सेल्फी पॉईंटवर मतदारांनी गर्दी केल्याचं दिसून आलं. चंद्रपुरातही एका वरानं लग्नापूर्वी मतदानाचा हक्क बजावला. पुढील 5 वर्षात गरिबांसाठी 3 कोटी घरं बनतील. प्रत्येक परिवारापर्यंत पाईपनं पाणी आणि गॅस पोहोचेल. तसंच परिवारातील जे 70 वर्षांवरील आहे त्यांना 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत करण्याची योजना आमच्या सरकारनं आणली आहे आणि कितीही अडचणी आल्या तरी आम्ही दिलेल्या आश्वासनं पूर्ण करू, असं प्रतिपादन पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी आज केलं. वर्ध्याच्या आष्टी तालुक्यातील तळेगाव इथं एका प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होते. एकट्या वर्धा जिल्ह्यात 1.5 लाखाहून अधिक महिला स्वयंसहायता गटांमध्ये कार्यरत आहे. येत्या 5 वर्षात महिलांना वेगवेगळ्या क्षेत्रांचा अनुभव मिळण्यासाठी ड्रोन दीदी, लखपती दीदी यासारख्या योजना आपल्या सरकारनं आखल्या असल्याची माहिती त्यांनी दिली. गेल्या 10 वर्षात 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं, तसंच 4 कोटी गरीब परिवारांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पक्की घरं दिली. 11 कोटी लोकांना पिण्याच्या पाण्याचं कनेक्शन, प्रत्येक गावात वीज पोहोचवण्याचं काम आमच्या सरकारनं केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यासाठी आज राज्यातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रामटेक आणि भंडारा गोंदिया या 5 लोकसभा मतदारसंघात मतदान घेण्यात आलं. आजच्या मतदानाचा आढावा घेणारा मतदानाचा मागोवा हा विशेष रेडिओ ब्रिज कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागातर्फे सादर करण्यात येणार आहे. आज संध्याकाळी 8:15 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर हा कार्यक्रम ऐकता येईल. चंद्रपूरचे अपक्ष उमेदवार मिलिंद दहिवले यांनी आपल्या नावापुढे मतदान केंद्रासमोर असलेल्या मतपत्रिका नमुन्यात डिलिटेड असा शिक्का मारल्यानं मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. दहिवले यांच्या मातोश्री गेली अनेक वर्ष मतदान करत असताना त्यांचे यादीत नाव नसल्यानं त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली, मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत सध्याच काही करण्यास असमर्थता दर्शवली. दुसरीकडे मिलिंद दहिवले यांच्या नातेवाईकाकडे नव्या पद्धतीचं वोटर कार्ड असूनही त्यांना मतदान करता आलं नाही. मतदार यादीत नाव नसल्यानं त्यांची इच्छा असूनही मताधिकार त्यांना बजावता आला नाही. चंद्रपूर जिल्ह्यात अशा प्रकारच्या अनेक तक्रारी निवडणुकीत पुढे आल्या असून यावर प्रशासन काय उपाययोजना करतं याकडे लक्ष लागलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या 3 टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपणार आहे. या टप्प्यात 94 मतदारसंघांमध्ये 7 मे रोजी मतदान होणार आहे. यामध्ये राज्यातल्या उस्मानाबाद, लातूर, रायगड, बारामती, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांचा समावेश आहे. आज विदर्भात सर्वाधिक तापमान अकोला इथं 43.3 अंश सेल्सिअस तर त्यापाठोपाठ चंद्रपूर इथं 43.2 इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भात सर्वत्र तापमान 40 अंशाच्या पुढे असून नागपुरात 40.8 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवण्यात आलंय. विदर्भाच्या बुलडाणा इथं 41.2, यवतमाळ इथं 42 अंश, वाशिम इथं 41.4, वर्धा इथं 41.5, गोंदिया इथं 40.2, भंडारा इथं 40.5, गडचिरोली इथं 41.8 आणि अमरावती इथं 42 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. विदर्भात आज नागपूरसह भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशिम इथं हवामान कोरडं राहणार आहे. या ठिकाणी उन्हाचा पाढा चढता आहे. यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा इथं मात्र आज हलक्या ते मध्यम पावसासह वादळाचा इशारा देण्यात आलाय. आज पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, चिमूर आणि रामटेक इथं लोकसभा निवडणुकांचं मतदान संपन्न होत असल्यामुळे या ठिकाणी उष्मा प्रतिबंधक अनेक उपाययोजना करण्यात आल्या. जुने वसाहतवादी कायदे रद्द करण्यासाठी आणि नागरिक केंद्रित आणि चैतन्यशील लोकशाहीच्या गरजा पूर्ण करणारे कायदे लागू करण्यासाठी देशातील फौजदारी न्याय व्यवस्थेची पुनर्रचना करणारे 3 कायदे तयार करण्यात आले आहेत. या कायदेविषयक नियमांबाबत विशेषतः हितधारकांमध्ये आणि कायदा क्षेत्रातील संबंधितांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी विधी आणि न्याय मंत्रालयानं उद्या 20 एप्रिल रोजी नवी दिल्लीत जनपथ इथं डॉ आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात फौजदारी न्याय व्यवस्थेच्या प्रशासनातील भारताचा प्रगतीशील मार्ग या परिषदेचं आयोजन केलंय. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.